टोटल की क्या नंबर है सबके टोटल
हेलो
हेलो गुड आफ्टरनून मैम परांजपी स्कीम मधून वैभव बोलते हेलो
हाँ बोलो
हाँ मैम म्हणजे तुम्हाला साईट विजिटसाठी वगैरे कोणता कॉल म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये वगैरे इंटरेस्ट राहत
अच्छा
ओके मॅम तुम्ही म्हणजे फोन कॉल वगैरे केला होता कोणाला अतिश्री मध्ये
म्हणजे माझ्या ओळखीचे कोण कोण राहतात ना पण माझी मैत्रीण इंद्रवी त्या अतिश्री मध्ये राहते मला जे तुमचं पॅन कार्ड क्लब अतिश्री तिथे इंटरेस्ट
कुठल्या अतिश्री
पॅन कार्ड क्लबचे जे काय ना
बानेर अच्छा बानेर मध्ये बानेर मधल्या अतिश्री मॅम ऍक्च्युली सगळे सोल्ड झालेले आहेत आता आमच्या
भाड्यानेच पाहिजे
ओके एक मिनिट मॅम मी चेक करतो बानेर मधल्या अतिश्री मध्ये आमचं मी नंबर देऊ शकलो तुम्हाला देतो
तुम्हाला कसं
कळलं
मी
आमच्याकडे मॅम तुम्ही जे हे केलं ना त्याच्यावर आमच्याकडे फॉलोअप आलेला असतो तुमचं नाव एक मिनिट हा मॅम अतिश्री बानेर मध्ये मॅम ना
पॅन कार्ड क्लबला जो आहे ना पुढे बघितलं तर मला वाटतं सगळ्यात मोठा तुमचा तोच आहे ना
हो मॅम तसं काही नाहीये आता आमचे दुसरे तीन प्रोजेक्ट आहे
तसं नाही का भूगोलचं मला तर लोकेशन नाही आवडलं
ओके
हिंदवडीला काय आहे की तिथे कमी माणूस आहेत त्यामुळे मग कधी ते जेवणाचं तुमच्या किचनचे लोक असतात नसतात आणि म्हणजे तिथे पण आहेत भाड्यानी पण मला बाणेरचं जे तुम्ही सगळ्यात पहिले तिथे मला इंटरेस्ट
ओके म्हाळुंगेचं चेक केलं होतं मॅम तुम्ही
नाही
तिथे पण आहे
म्हाळुंगेमध्ये कुठे
मॅम चेक करतो विजन विस्टा आहे ना विजन विस्टा बीएन विस्टा
काय
बीएन विस्टा
नाही मला
ठीक आहे मॅम मी काय प्रॉब्लेम तुम्हाला लोकेशन मी सांगतो
मला इथे आरडीआय मध्ये फ्लॅट आहे
ओके
तुमच्या आदर्श्री मध्ये जर मला भाड्याने मिळाला तर मी शिफ्ट करणार आणि मग मला सेलम करेल
ओके मॅम मी तुम्हाला आतश्रीच्या रेंट साठी जे आमचे नंबर आहेत ना ते देतो आतश्रीचे ओके मॅम या नंबर वरती फॉरवर्ड करतो
प्लीज डू दॅट तुमचं काय नाव
माझं नाव वैभव मॅम
वैभव थँक्यू व्हेरी मच
नो प्रॉब्लेम मॅम चालेल
काय माहितीये का मी जे एकटी राहण्यापेक्षा आतश्री मध्ये मी राहिले तर मला माझ्यावर काही कंपनी
त्यासाठीच आता
वगैरे करत असायला लागणार म्हणून या सगळ्या दृष्टीने आणि तिथे कसं तिथे लोक त्यांचे बरेच दिवस वर्ष राहत आहेत ना त्यामुळे तिथलं ते सगळं व्यवस्थित सुरू
आहे त्यासाठी आम्ही
काय प्रॉब्लेम त्याचे मी बघितले
ओके
हा तर त्यामुळे मला असं वाटतं की पॅन कार्ड क्लबला जर मिळालं चांगलं
ओके
आणि तुमचे रेंज रेंज काय आहे
मॅम ती ऍक्च्युअल रेंज आमच्याकडे आहे मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो साईट मॅनेजर रेंट साठी जे पहिले बघतो त्या तिघांचा नंबर देतो
ओके थँक्यू व्हेरी मच
थँक्यू नो प्रॉब्लेम मॅम इट्स हॅव अ नाईस डे मॅम
थँक्यू